या दिवशी केल्या जाणाऱ्या होलिका दहन या मागील शास्त्रीय कारण जाणून घेणार आहोत व या प्रथेला का सुरुवात झाली याविषयी देखील बोलणार आहोत, जे जाणून घेतल्याने या सणाचं महत्व नक्कीच अधिक वाढेल. यात आपण मुख्यतः होळी हा सण का साजरा केला जातो व या दिवशी होलिका दहन अर्थात होळी का जाळली जाते या विषयावर बोलणार आहोत.
मित्रांनो, होळी हा सण वसंत ऋतू दरम्यान साजरा केला जातो. या काळात थंडी संपून गर्मीला सुरुवात होते. या ट्रान्झिशन फेजमुळे वातावरणात जंतूंचं प्रमाण वाढतं. जेव्हा होळी पेटवली जाते तेव्हा वातावरणातील तापमानात वाढ होते, ज्यामुळे वातावरणात असणारे जंतू मारले जातात. तसंच पेटलेल्या होळीमध्ये कडुलिंबाची पानं, कापूर, आंब्याची पानं, शेणी व इतर औषधी वनस्पती टाकल्या जातात, ज्यामुळे देखील वातावरणातील जंतूंचा नाश होतो. यामुळे अनेक प्रकारच्या रोगांना प्रतिबंध घालण्यास मदत होते. मित्रांनो, पेटलेल्या होळीला नमस्कार करण्याची, प्रदक्षिणा मारण्याची व त्याच्या आजूबाजूला बसून ढोल, नाच, गाणी म्हणण्याची प्रथा आहे, ज्याने आपलं शरीर या जंतुनाशक वातावरणाच्या संपर्कात जास्तीत जास्त राहतं व याने आपल्या शरीराच्या तापमानातही काही प्रमाणात वाढ होते, ज्यामुळे शरीरातील बॅक्टेरिया इत्यादींचा नाश होतो व शरीराची इम्युनिटी पॉवर वाढते. दुसऱ्या दिवशी होळीची राख डोक्यावर लावली जाते, ज्याने डोकं शांत व थंड राहतं.
अशा तऱ्हेने भारतात साजरी होणाऱ्या प्रत्येक सणामागे शास्त्रीय व प्राकृतिक कारण असतातच, जी जाणून घेऊन मग हे सण साजरी केल्याने त्यांचं महत्व तर वाढतच, पण त्याचबरोबर आपल्या जीवनातही त्याचा आपल्याला खूप फायदा होतो. तर मित्रांनो, ही होती माहिती होळी हा सण का साजरा केला जातो, या दिवशी होलिका दहन का केलं जातं, होलिका दहन दरम्यान कोणकोणत्या वस्तूंचा वापर केला जावा ज्यांनी आपल्या शरीराला अधिकाधिक फायदा होईल.